आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाकिस्तानच्या व्यापार जहाज आणि टपाल सेवांवर तत्काळ प्रभावानं बंदी लागू। भारताकडून अंगोलाला 200 दशलक्ष डॉलरचं संरक्षण कर्ज। देशातल्या 5,000 केंद्रांवर आणि परदेशात 13 शहरांमध्ये पात्रता परीक्षेचं आयोजन। वेव्स 2025 आज समारोप। आयआयसीटी बरोबर 7 जागतिक कंपन्यांचे सामंजस्य करार। आणि खेलो इंडियाच्या 7व्या आवृत्तीला आजपासून सुरुवात। आता सविस्तर बातम्या। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तानमधून सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आयातीवर तत्काळ प्रभावानं बंदी घातली आहे। परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं काढलेल्या अधिसूचनेत याविषयी निर्देश देण्यात आले आहेत। पाकिस्तानातून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक तत्काळ प्रभावाने प्रतिबंधित केली जाईल। राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत। या निर्बंधांमध्ये सवलत किंवा अपवादासाठी सरकारची मान्यता लागेल। तसंच पाकिस्तानच्या जहाजांना भारतीय बंदरांवर प्रवेशबंदी घातली आहे। भारतीय जहाजांनाही पाक बंदरात जाण्यास मनाई केली आहे। जहाज बांधणी महासंचालनालयानं जारी केलेल्या निवेदनात पाकिस्तान ध्वज असलेल्या कोणत्याही जहाजाला भारतीय बंदरात प्रवेशास परवानगी दिली जाणार नाही तर भारतीय जहाजांना पाकिस्तानच्या बंदरात प्रवेशास बंदी असेल। हे निर्बंध तत्काळ प्रभावानं आणि पुढील आदेशांपर्यंत लागू करण्यात आले आहेत। भारतीय मालमत्तेची मालवाहतुकीची आणि पायाभूत सुविधांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसंच सार्वजनिक हितासाठी आणि भारतीय जहाज बांधणीच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। आदेशातून सवलत किंवा मुभा देण्याचा निर्णय त्या त्या प्रकरणांनुसार घेतला जाईल असं संचालनालयानं काढलेल्या निवेदनात म्हटलं आहे। तसंच भारतानं पाकिस्तानला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व टपाल सेवा देखील बंद केल्या आहेत। सर्व आफ्रिकन राष्ट्रांशी शाश्वत आणि परस्पर फायदेशीर ठरणाऱ्या भागीदारीसाठी भारत वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष जोआओ लॉरेन्को यांनी काल राष्ट्रपती भवनात मुर्मू यांची भेट घेतली। अंगोलासह आफ्रिकन देशांशी भारताची विशेष मैत्री असल्याचं नमूद करताना आफ्रिकेत शांतता सुरक्षा आणि स्थिरता राखताना अंगोलानं पार पाडलेल्या महत्वाच्या भूमिकेचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं। दहशतवाद हे मानवतेसमोरील संकट असून त्याचा सर्वच प्रकारे निषेध केला पाहिजे असं सांगून अंगोलाचे राष्ट्रपती लॉरेन्को यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भानं भारताला दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानले। या बैठकीदरम्यान उभय देशांच्या नेत्यांनी नागरिकांच्या प्रगती आणि कल्याणासाठीच नव्हे तर सर्वच विकसित देशांच्या प्रगतीसाठी एकत्रित काम करत राहण्यावर सहमती दर्शवली। तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष लॉरेन्को यांच्यात प्रतिनिधी मंडळ पातळीवरील चर्चा झाली। त्यानंतर अंगोलाच्या सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाला पाठिंबा देण्यासाठी भारतानं 200 दशलक्ष डॉलर्सचं संरक्षण कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली। बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी दहशतवाद आणि त्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर भर दिला। तसंच सीमापार दहशतवादाचा सामना करण्यासाठी अंगोलानं दर्शवलेल्या एकजुटीविषयी लॉरेन्को यांचे आभार मानले। या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाचे आर्थिक संबंध सचिव दम्मू रवी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संरक्षण कर्जाचा पुनरुच्चार करत भारतीय सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांशी चर्चा सुरु असल्याचं सांगितलं। उभय देशांनी शेती पारंपरिक औषधं आणि संस्कृतीसह विविध क्षेत्रात अनेक करारांची देवाणघेवाण केल्याची माहितीही रवी यांनी दिली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित म्हणजे एनसीईएल, राष्ट्रीय सहकारी ऑर्गॅनिक मर्यादित म्हणजेच एनसीओएल आणि भारतीय बीज सहकारी समिती मर्यादित या संस्थांच्या प्रगतीचा आढावा घेणारी उच्चस्तरीय बैठक पार पडली। 2023 सहकारी निर्यात, सेंद्रिय उत्पादनं आणि दर्जेदार बियाण्यांच्या प्रसारासाठी मातृसंस्था म्हणून काम करण्याच्या उद्देशानं या 3 राष्ट्रीय सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं। भारतातून सध्या निर्यात न होणाऱ्या 3 नव्या आणि विशिष्ट उत्पादनांवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना करतानाच गृहमंत्र्यांनी एनसीएएल समोर निर्यातीसाठी 2 कोटी रुपयांचं महत्वाकांक्षी लक्ष ठेवलं आहे। या बैठकीत डाळींच्या आयातीसाठी आफ्रिका आणि म्यानमारमध्ये एनसीईएल कार्यालय स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली। तसंच जागतिक मागणी समजून घेत पुरवठा क्षमता सामायिक करण्यासाठी एक समर्पित संकेतस्थळ विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या म्हणजेच एनटीएच्या वतीनं आज देशातील 5,000 केंद्रांवर आणि परदेशातील 13 शहरांमध्ये राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा अर्थात नीट 2025 होणार आहे. संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात परीक्षेसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून या परीक्षेसाठी 22.5 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली असल्याचं म्हटलं आहे. यासाठी काल सर्व केंद्रांवर सराव देखील पार पडला. वेव शिखर परिषद एका नव्या युगाची नांदी असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईत आयोजित वेव्स परिषदेत काल सांगितलं. अनेक जागतिक कंपन्यांनी यासंदर्भात भारतासमवेत काम करण्याची तयारी दर्शवली असून गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्टसह 7 जागतिक कंपन्यांनी वेव्स परिषदेदरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसमवेत सामंजस्य करार केला. आज या परिषदेची सांगता होत आहे. दरम्यान वेव्स परिषदेत काल कम्युनिटी रेडिओ संदर्भातील सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. 10व्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्काराचं वितरण मुरुगन यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. नवोन्मेष श्रेणीत सांगली जिल्ह्यातल्या येरळा वाणी या कम्युनिटी रेडिओला राष्ट्रीय पातळीवर पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. कम्युनिटी रेडिओच्या देशभरात सुरू असलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली आहे. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या जाळीहाळ बुद्रुक आणि परिसर या येरळाच्या प्रकल्प विभागात येरळा वाणी ऐकू येते. या भागात होणारी लहान वयातील लग्न, मुलगा हवा यासाठी केली जाणारी एकापेक्षा जास्त लग्न या विषयावरील कथानाट्य रुपांतरित करून स्पर्धेसाठी येरळा वाणीनं पाठवली होती. पुण्यातल्या रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. याअंतर्गत 4 नवीन फलाटांची उभारणी आणि जागतिक दर्जाची डिजिटल यंत्रणा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल पुण्यात दिली. हडपसर इथून सुरू होणाऱ्या हडपसर जोधपूर एक्सप्रेस आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल भगत की कोठी एक्सप्रेस गाड्यांचा आरंभ करताना वैष्णव बोलत होते. वैष्णव यांनी सांगितलं की पुणे, हडपसर, खडकी, शिवाजीनगर, उरळी कांचन आणि आळंदी या 6 स्थानकांचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. पुणे नाशिक मार्गावर देखील नवीन ट्रॅकच्या चाचण्या सुरू आहेत. पुणे लोणावळा मार्गावर 3रा आणि 4थ्या ट्रॅकचं काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली. भारतीय रेल्वेनं चारधाम यात्रेसाठी भारत गौरव डिलक्स रेल्वेगाडी सुरू केली आहे. ही गाडी बद्रीनाथ, जोशीमठ, ऋषिकेश, पुरी, कोणार्क, रामेश्वरम, द्वारका या स्थळांबरोबरच काशी विश्वनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर आदी धार्मिक स्थळांवरही जाणार आहे. या दरम्यान ही गाडी एकंदर 8,425 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून ही विशेष रेल्वे 27 तारखेला सुटेल आणि 17 दिवसात देशातील 4ही धाम आणि इतर धार्मिक स्थळांची यात्रा पूर्ण करेल. खेलो इंडिया यूथ गेम्स 2025च्या 7व्या आवृत्तीला आजपासून बिहार राज्यातल्या 5 शहरांमध्ये सुरुवात होत आहे. या स्पर्धेत 5,000 खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यातील नेमबाजी, जिम्नॅस्टिक आणि ट्रॅक सायकलिंगचं आयोजन दिल्लीत होणार आहे तर उर्वरित स्पर्धा बिहारमध्ये होतील. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल अत्यंत चुरशीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं चेन्नई सुपर किंग्स संघाचा 2 धावांनी पराभव केला. बंगळुरूनं जेकब बेथल, विराट कोहली आणि रोमारिओ शेफर्ड यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 213 धावा केल्या. चेन्नईकडून आयुष म्हात्रेनं 94 तर रवींद्र जडेजानं 77 धावा केल्या. ओडिशामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तसंच बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मेघगर्जनेसह पावसाची आणि वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये मंगळवारपर्यंत मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 9 मेपर्यंत वायव्य आणि ईशान्य भारतात हीच स्थिती राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पाकिस्तानच्या व्यापार, जहाज आणि टपाल सेवांवर तत्काळ प्रभावानं बंदी लागू. भारताकडून अंगोलाला 200 दशलक्ष डॉलरचं संरक्षण कर्ज. देशातल्या 5,000 केंद्रांवर आणि परदेशात 13 शहरांमध्ये पात्रता परीक्षेचं आयोजन. वेव्स 2025चा आज समारोप. आयआयसीटीबरोबर 7 जागतिक कंपन्यांचे सामंजस्य करार. आणि खेलो इंडियाच्या 7व्या आवृत्तीला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.